नमस्कार, मी सौ प्रिया राजेश शिंदे आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले मारुती रायाचे 10वे स्तोत्र. श्री गणेशाय नमहा. चपळ ठाण विराजतसे बरे, परम सुंदर ते रूप साजिरे, धग धगीत बरी उटी सेंदुरे, निकट दास कपी विरहे खरे, कपी वीर जेठी उडे चारी कोटी, गिरी द्रोण दाटी तळाथे उपाटी, झपेटी लपेटी करी पुच्छवेष्टी, त्रिकुटा चळी उठवी वीर कोटी, रघुवीरा समीरात्मज भेटला, हरिजना भजनांकुर फूटला, कपिकुळे सकळे मिनली बळे, रिपुदळे विकळे वडवानळे, कपिवीर तोली न तल्ली न जाला, प्रसंगेची पाहो न सन्मुख आला, हनुमंत हे पावला नाम तेथे, महामंडळी चालिले सर्व येथे, नभे सौम्य हा भीम पूर्ण प्रतापी, देहो अचळातुल्य हा काळ रूपी, पुढे देखता दैत्य कुळे दरारा, भूते कापती नाम घेता थरारा, सीमा सांडिली भीम राजे विशाळे, बळे रेटिले दैत्य कृतांत काळे, गजामस्तकी केसरीचा चपेटा, महारुद्र तैसा विभांडी त्रिकूटा, जय जय रघुवीर समर्थ.